डॉक्टर विनायक विश्वनाथ तथा आप्पा पिंडसे या शिक्षण तपस्वीची कथा आपण पाहतो आहोत. 1961 सालची घटना आहे. प्रख्यात मराठी कवी रेव्हरंट नावा टिळक हे नाशिकला राहत असत. त्यांचे नातू श्रीत अशोक तथा नानासाहेब टिळक यांचा प्रेमबंध सुशीलाताई काशीकर यांच्याशी जुळलेला होता. टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि सुशीलाताई काशीकर या राष्ट्रसेविका समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे या आंतरधर्मीय विवाहाबाबत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बरीच अस्वस्थता होती. आप्पा पेंडसे यांनी सुशीलाताई काशीकर यांची नाशिकला जाऊन भेट घेतली. त्यांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टिळक काशीकर विवाहाचा विचार आता इतक्या निश्चितीला आलेला होता की त्यात बदल होणं जवळजवळ अशक्य होतं. सुशीला त्यांचं चारित्र्य, धर्मनिष्ठता, प्रगल्भ व्यक्तिमत्व याचा काही ठसा आप्पांच्या मनावर उमटला. आपण धर्मांतर करणार नाही हेही सुशीलाताईंनी आप्पांना स्पष्टपणे सांगितलं. रेव्हरंट टिळक यांचे चिरंजीव आणि अशोक यांचे वडील श्री देवदत्त तथा बाबासाहेब टिळक यांच्याशीही आप्पांनी चर्चा केली. नाशिकमधल्या आणखी काही संबंधित मंडळींच्या भेटी घेतल्या. पुण्याला परतल्यावर सुशीलाताईंना आप्पांनी एक पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, श्री बाबासाहेब टिळक यांची मी भेट घेतली. त्यांच्या बोलण्यात काही महत्त्वाचे मुद्दे आले. ते असे म्हणाले की मी 1925 पासून समाजदृष्ट्या हिंदूच आहोत असं प्रतिपादन करीत आलो आहे. त्यामुळे काही ख्रिस्ती बांधवांचा रोषही मी पत्करला आहे. टिळक कुटुंब हे हिंदू समाज आणि ख्रिश्चन समाज यांच्यामधला पूल आहे. श्री अशोक किंवा सुशीला यांच्यापैकी कोणीही धर्म सोडता कामा नये, कारण धर्म ही गोष्ट भाकरी किंवा लग्न यापेक्षा महत्त्वाची आहे. हे सांगून पुढे आप्पा म्हणाले, ज्याप्रमाणे योगमार्गाचे अनुयायी हिंदू समाजात योगमार्गाचा प्रचार करतात, वारकरी भक्तिपंथाचा प्रचार करतात, त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या अनुयायांनी हिंदू समाजाच्या विराट प्रवाहात सेवाधर्माचा, प्रेमधर्माचा प्रवेश केला तर काहीच हरकत नाही. विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता या ख्रिस्ताची उपासना करत पण हिंदुस्थानाशी त्या पूर्णपणे एकरूप गेल्या होत्या. सगळ्या हिंदुस्थानातील ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा असंच केलं पाहिजे. ही आपली मातृभूमी, ही आपली पितृभूमी असं मानलं पाहिजे. आपल्या विवाहाबद्दल विचार करू जाता असे कल्पनातरंग मनात येत राहतात. एकदा वाटलं की विवाह झाल्यानंतरही तुम्ही हे सर्व आवश्यक कराल, पण क्षणभरानं असं वाटलं की संसार सुखात रमल्यावर म्हणा किंवा पतीप्रेमानं म्हणा किंवा परस्परांमध्ये पूर्ण हार्दिक्य उत्पन्न व्हावं म्हणून म्हणा किंवा काळाच्या ओघात विस्मरणशीलतेनं म्हणा, आमच्या सुशीलाताईज या ध्येय विचारापासून विनमुख झाल्या तर? पण तथापि ज्यांच्या ज्यांच्याशी चर्चा झाल्या त्यांना मी हे सांगितलं की भूतकाळात जो समाज भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होता पण पंथदृष्ट्या ख्रिस्तमताचा आहे आणि येथील संस्कृतीपासून त्यापैकी काही जण दूर गेले आहेत, या समाजाला पुन्हा एकदा जवळ आणायला हवं आणि त्यासाठी सुशीलाताईं एवढ्या सुयोग्य कार्यकर्त्या मिळणार नाहीत. ज्यांनी आजवरचं सर्व जीवन ध्येयचिंतनात आणि कार्य करण्यात घालवलं त्यांच्याबद्दल विश्वास धरायचा नाही तर मग कोणाबद्दल धरायचा? आपले वडील, आपल्या मातोश्री यांचीही समजूत आपल्याला पटवायची आहे. आपल्याकडे ज्यांनी एक सहकारी कार्यकर्ती भगिनी म्हणून पाहिलं असेल अशा अनेक जणींची समजूत पटवायची असेल, कदाचित नानासाहेब टिळक यांचीसुद्धा समजूत पटवायची असेल, हे सर्व करायला परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देवो. आपला विश्वासू विनायक विश्वनाथ पेंडसे. आप्पांचे पुण्यातील अनेक ख्रिस्ती मिशनऱ्यांशी स्नेहाचे संबंध होते. चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनचे महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख रेव्हरंड डेव्हिड रे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मार्गारेट रे यांच्याशी आप्पांचा दृढ स्नेह होता. रेव्हरंड रे हे ज्ञानप्रबोधिनीत मुलांना इंग्रजी शिकवायला येत. त्यांचे एक मित्र जॉन मॅक्लाऊड यांनी शिवगंगा खोऱ्यामध्ये दुष्काळी भागात विहिरी खणण्याचं मोठं काम केलं. या खोऱ्याचा संपूर्ण विकास आराखडा त्यांनी तयार केला. असं ख्रिस्ती मित्रांचं अनेक प्रकारचं योगदान महाराष्ट्राच्या विकासात आहे. फ्रेंच मिशनरी डॉक्टर दलरी आणि सिस्टर निष्ठा असं नाव घेतलेल्या जुलियट पियर मारी याही आप्पांच्या स्नेहपरिवारात होत्या. दरवर्षी पुण्याला फ्रान्सहून फ्रेंच नागरिकांचं एक मंडळ येत असे आणि त्यांना फादर दलरी हे गायत्री मंत्र शिकवीत आणि त्याचा फ्रेंचमधून अर्थ सांगत. आपल्या संस्कृतीमध्ये जे उत्तम विचार आहेत, जे उत्तम अर्थाचे मंत्र आहेत, ते सर्व जगाला उपयोगी पडण्यासारखे आहेत अशी आप्पांची धारणा होती. मेडिकल मिशन सिस्टर्स या ख्रिस्ती धार्मिक संघटनेतील एक संन्यासिनी म्हणजे नन सिस्टर मारिया या नावाच्या होत्या. त्या अतिशय गोड बोलणाऱ्या सुस्वभावी होत्या. त्या आप्पांना थोरले बंधू मानत असत, प्रसंगी त्यांचा सल्ला घेत असत. एका भाऊबीजेला आप्पा त्यांच्याकडे गेले. सिस्टर मारियांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आप्पा त्यांना म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, आज दिवाळीतला एक महत्त्वाचा विशेष दिवस आहे. याला भाऊबीज म्हणतात. आज बहिणीने भावाला ओवाळायचं असतं. पण ओवाळायचं म्हणजे काय, मारियांनी विचारलं. आप्पांनी त्यांच्याकडून कुंकुम तिलक लावून घेतला. त्यांना ओवाळायचं म्हणजे काय कसं ते शिकवलं आणि त्यांना भाऊबीजही घातली. सिस्टर मारियांना आप्पांनी एक भारतीय नाव दिलं. ते नाव होतं भगिनी चंदना. मारियांच्या सेवाधर्मामुळे हे नाव त्यांना शोभतही असे. भारतीय ख्रिस्ती बंधू भगिनी येथल्या मुख्य प्रवाहात सामावून जावेत म्हणून आप्पांनी बुद्धीने प्रयत्न केले आणि भावनेने त्यांच्याशी स्नेहाचं नातं जोडलं. असं जर आपल्या महाराष्ट्रातले आणि इतरत्रचे अनेक बंधू भगिनी करतील तर हा संपूर्ण समाज आपल्या भारतीयत्वाच्या प्रवाहात आल्यापासून राहणार नाही अशी त्यांची श्रद्धा होती.